भाग सहा नोवा जहाज उत्पत्ती सात एक ते बावीस दुसरा पितर तीन नऊ. किती साऱ्या पिढ्या गेल्या आणि आदाम हवाचे कितीतरी मुलं झाले. सगळ्याने पाप केले आणि देवाचा आज्ञाचे पालन केले नाही. लोकाचे पाप इतके वाढले व देवाने सगळ्यांना पाण्याचा प्रलय करून संपविण्याचा निर्णय घेतला. पण मात्र एक असा व्यक्ती होता की जो देवाच्या सगळ्या गोष्टीचं पालन देवावर प्रेम करत होता. त्याचंच नाव नोहा होतं. देवांनी नोहाला एक मोठी जहाज बनवण्याला सांगितले पण तो प्रळयापासून वाचू शकेल. जहाज बनवण्यासाठी खूप सारे वर्षे लागले. जसे नोहाने जहाज बनविले पण त्याने देवाचा निर्णय प्रळयाची चेतावणी दिली तरी पण देवानी नोहाच्या चेतावणीवर विश्वास ठेवला नाही आणि त्याने वाईट काम सोडले नाही.